नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची प्रेरणा घेवन गोंय सरकार अंत्योदय तत्वाचेर गोंयची उदरगत करता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत. प्रतिष्ठीत सेरेंडिपिटी कला महोत्सव राज्यांत फाल्यां सावन सुरू. आयज गोंया सयत पुराय देशभरांत दत्त जल्माचो उत्सव. दिग्गज अभिनेता राज कपूर हांची आयज 100वी जयंती. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला केंद्र सरकार समाजातल्या दरेका घटकाची उदरगत करता. तांच्याच प्रेरणेतल्यान गोंय सरकार लेगीत अंत्योदय तत्वाचेर गोंयात उदरगत करता. उदरगतीच्या बाबतीत साखळी शाराक आदर्शसार करपाचो हावेस आसा. साखळी पालिका वाठारात साधन सुविधा उदरगत तशेंच मानवी उदरगत घडोवन घेवपी अशी गोंयातली एक आदर्श पालिका करपा खातीर आमदार ह्या नात्यान तशेंच मुखेलमंत्री ह्या नात्यान आपूण सदांच यत्न करतलो अशें मत मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी उक्तायलें. साखळी पालिका वाठारांत हावजींग बोर्ड वाठारांत साखळी पालिकेन निर्माण केल्ल्या फुटसाल मैदानाच्या उक्तावण सुवाळ्याक मुखेलमंत्री उलयताले. ह्या वेळार तांचे बरोबर जिल्हा पंचायत वांगडी गोपाळ सुर्लकर, साखीचे नगराध्यक्ष सिद्धी प्रभू आणि पालिकेचे हेर नगरसेवक आणि कर्मचारी हजर आशिले. प्रतिष्ठीत कला महोत्सवापैकी एक सेरेंडिपिटी कला महोत्सवाक फाल्यासावन सुरुवात जाता. ह्या महोत्सवातल्यो चडश्यो कार्यावळी दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय पांवड्यावेले असतात. गोयचे कलाकार मात हातून एखाद्या वेळूच वांटेकार जाल्यात. खासा करून नाट्य विभागात एकाय गोमंतकीय दिग्दर्शकाचे नाटक अजून मेरेन जाऊंक ना. मात अनुवर्साच्या महोत्सवात कौस्तुभ नाईक आणि प्रियंका पाठक हांच्या वांगडा दिग्दर्शित केले नाटक महोत्सवाच्या पहिल्याच दिसा प्रेक्षकांक पळोवपाक मेळटले. आयतारा दनपारा 12 वरांचेर आणि सांजे 4 वरांचेर हो प्रयोग जातलो. हिंदी भाषेतल्या ह्या नाटकाचो विषय असा इन्क्विझिशन. पूण हातूंतलो बळी मात एक इथोपियन गुलाम आणि ताचे पळून वचप, उपरांत धर्मांतरणा वेल्यान झाले यत्न आणि ताचो गोय मेरेनचो प्रवास आणि तातूंत तो इन्क्विझिशनाच्या जाळ्यात सापडिल्ल्याची ही काणी. ह्या नाटकातले कलाकार केतन जाधव, श्रावण फोणेकार, प्राजक्ता कवळेकार आणि विभव सावंत हे असतात. कला विज्ञान आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालय साखळी, कोकणी विभाग, गोवा कोकणी अकादमी, राज्यभाषा संचालनालय आणि साहित्य अकादमी जोडपालवान डॉ मनोहरराय सरदेसाय यांच्या जन्मशताब्दी निमतान मनोहरराय सरदेसाय जीण आणि वावर या विषयाचेर राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला. सकाळी 10 वरांचेर कला विज्ञान आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालय साखळीची सभागृहाची कार्यावळी झाली. मुखेल सोयरे म्हणून गीतकार कादंबरीकार उदय भेंब्रे, मानाचे सोयरे म्हणून गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत सावंत तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नामदेव गावस हजर आशिले. सोनिया शिरसाट, प्राध्यापक राजे पवार, हेनरी मेंडोसा हे पहिल्या सत्रात सोद निमत सादर केले तर अध्यक्ष म्हणून पूर्णानंदचारी आशिले. दुसऱ्या सत्रात उमेश सरदेसाय, पांडुरंग फळदेसाय, फादर लुईस गोम्स हांणी सोद निबंध सादर केलो तर अध्यक्ष म्हणून वसंत सावंत आशिले. शाळेतले संस्कार विद्यार्थ्यांच्या जिणेंत फुडाराक वेगळो बदल घडयता. त्या खातीर पालक आणि शिक्षकांची त्यांच्या फुडाराच्या दृष्टिकोनातल्यान महत्वाची भूमिका असता. आदल्या तेंपार गुरुकूल परंपरेन सगळें मेळटाले आनी पालकांची जापसालदारकी कमी आशिल्ली. आयजकाल मोबायल आनी हेर गजालींक लागून दिसान दीस भुरग्यांची विचारधारा आनी मानसिकतेत बदल जाता. ते खातीर तशें संस्कार दिवपी शाळांची चड गरज आसा. म्हजे योगदानाची गरज आसा तें हांव आसतलो अशें उतर कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांणी जुव्यावेल्या सरस्वती हायस्कुलाच्या प्रदर्शनाच्या उक्तावळार उलयतना दिले. आयज गोंया सयत पुराय देशभरात दत्त जल्माचो उत्सव व्हडा भक्तिभावान मनयतात. गोंयभरच्या दत्तात्रेयाच्या देवळांनी गुरुचरित्र पारायणासयत पालखी, महाप्रसाद आणि हेर सांस्कृतिक कार्यावळींचे आयोजन केलां. ब्रह्मा, विष्णू आणि शिव या 3 देवांचो मिळून दत्तात्रेय हो अवतार. अत्री ऋषीची घरकान्न अनुसुया हिच्या भक्तीची परीक्षा घेवपाक आयिल्ल्या ह्या 3 देवांनी तिच्या सत्वपरिक्षे मुखार ल्हान जावन बाळक रुपान एकत्रितपणान तिच्याच पोटात जल्म घेतलो अशी आख्यायिका पुराणात आसा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हो मंत्र सगळ्यात वायट शक्तीचो विनाश करता आणि मनशाक आत्मबळ दिता असो भक्तांचो विश्वास आसा. गोंयात मुखेलपणान दत्त जल्माचो उत्सव साखळी श्री दत्तात्रेयाच्या देवळात तशेंच दत्तवाडी म्हापसा हांगा फामात. दत्तवाडी हांगा फाल्यां अन्नसंतर्पण आनी सांजवेळा संस्कृतीक कार्यावळी आखल्यात. वास्को ते अक्कलकोट मेरेनची बस सेवा कदंब महामंडळान सुरू केल्या. येरादारी मंत्री माविन गुदिनो हांणी ह्या सेवेक 5वो बावटो दाखोवन सुरवात केली. ह्या वेळार आमदार दाजी साळकार, कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकार आनी हेर मानेस्त उपस्थित आशिल्ले. कदंब महामंडळान जनतेची सेवा करपाच्या वचनबद्धतेचेर भर दिला. कोविड काळात जावं वा सध्या सुरू आशिल्ल्या सेंट फ्रांसीस झेवियर कुड प्रदर्शनाक जावं कदंबान आपली जापसालदारकी बरे तरेन केल्या अशें मंत्री माविन गुदिनो उलयले. वास्को ते अक्कलकोट बस सेवेची दीर्घकाळाची मागणी आज पुराय जाता. फक्त वास्कोतल्यानूच न्हय तर पुराय गोंयभरातले भक्त ही मागणी करताले अशें ह्या वेळार दाजी साळकार हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. पर्वरीत उड्डाणपुलाच्या कामाक लागून जावपी धूळ आनी प्रदूषण तशेंच येरादारीच्या कोंडीच्या समस्यांविशी संबंधित वेगवेगळ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांची जोड बसका जाली. ही समस्या सोडोवपाक अंतर्गत पर्यायी रस्त्याचे बेगोबेग डांबरीकरण करचे तशेंच बदललेल्या मार्गाची माहिती दिवपी फलक लायतले अशी माहिती ह्या समस्येच्या जनहित याचिकेच्या सुनावणी वेळार मुंबय उच्च न्यायालयाच्या गोंय खंडपीठाक दिली. ताची बेगोबेग अंमलबजावणी करपाचे निर्देश दिवन फुडली सुनावणी 17 डिसेंबराक दवरल्या. गोंय खंडपीठाच्या निर्देशा प्रमाण हालीच भलायकी, भौशीक बांदकाम आनी जिल्लोधिकारी तशेंच येरादारी पुलिसेची जोड बसका जाली. जे सुवातींनी धुळीचें प्रदूषण चड जाता थंय वेळोवेळ उदकाची फवारणी करपाची जापसालदारकी कंत्राटदाराक दिल्या. ज्या सुवातेर मातयेचो रस्तो आसा तशेंच पर्यायी रस्त्याच्या रुंदीकरणा वांगडा डांबरीकरण करपाचे आदेश न्यायालयान फाटल्या सुनावणी वेळार दिल्ले. पर्वरीतल्या येरादारीचेर देखरेख दवरपाक बांदकाम कंत्राटदारान रस्त्यार किमान 30 येरादारी मदतगारांची वेवस्था करची, अपघाता वेळार प्रथमोपचारा खातीर वेळार पावपाक 2 पायलट रुग्णवाहिका मोटरसायकली पर्वरीच्या दोनूय वटांनी तैनात करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज दिग्गज अभिनेते राज कपूरांक तांच्या 100व्या जयंती निमतान आदरांजली ओपली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्र्यान म्हळें की राज कपूर हे फक्त फिल्म निर्मातेच न्हय तर एक सांस्कृतीक दूत आशिल्ले. तांणी भारतीय सिनेमाक संवसारीक मळार व्हेले. तशेंच मोदींनी सिनेमा बद्दलच्या तांच्या उत्कटतेचें कौतूक केलें की तांचे चित्रपट कलात्मकता भावना आनी सामाजीक भाष्य हांचें मिश्रण आशिल्लें जें सामान्य नागरिकांच्यो आकांक्षा आनी संघर्श प्रतिबिंबीत करतात. संवसारभर प्रेक्षकां मदीं सदांच उगडासा उरपी राज कपूरांच्या प्रतिश्ठीत पात्रांचो आनी अविस्मरणीय सुरांचो उल्लेख प्रधानमंत्र्यांनी सोशल मिडियार केला. रस्त्याची सुरक्षितताय वाडोवपा खातीर आनी महामार्ग गस्त घटमूट करपा खातीर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हळ्यार एनएचएआयन महामार्गाचेर राजमार्ग साथी नांवाची नवी मार्ग पेट्रोलिंग वाहनां तैनात करपाची येवजण आंखल्या. ही वाहनां अत्याधुनीक संचारण आनी सुरक्षेच्या उपकरणांनी सज्ज आसात आनी येरादारी व्यत्यय उणो करपाक आनी रस्त्याची सुरक्षितताय सुदारपाक हाजी मदत जातली. ऑनबोर्ड एआय व्हिडिओ एनालिटिक्स सज्ज कॅमेरो खळगे आनी तशेंच खड्डे तशेंच वाहनां पादचारी रस्त्याची चिन्नां आनी हेर मुळावी बनावळ सयत हेर घटकांक वळखून ती कॅप्चर करतलो. सध्या राज्यांत DDSSYच्या लावार्थ्यांचें सर्वेक्षण करप चालू आसा. खात्यामार्फत राज्यभरांत घराघरांनी वचून नेमिल्ले कर्मचारी लावार्थ्यांच्या संबंधान आनी तांच्या कागदपत्रांची पडताळणी करतात. ह्या सर्वेक्षणांतल्यान कांय धक्कादायक म्हायती मुखार आयल्या. ज्येश्ठ नागरिकांक मजत म्हणून सरकारान 2000 रुपया म्हयनो अशी अर्थीक मजत घेवपी कांय नागरीक विदेशांत वा हेर राज्यांनी रावतात अशी म्हायती उक्ताडार आयल्या. ही अर्थीक मजत थेट बँक खात्यांत जमा जाता आनी ती दर म्हयन्याक स्वता वचून लावार्थ्यांनी काडप सक्तीचें आसता. देखून चडश्यो बँको तांकां चॅकबूक वा एटीएम कार्ड दिना. अशा तरेच्या कांय खात्यांनी पयशे जमा जातात पूण काडपाक कोण येना असो तपशील बँको खात्याक दितात. पूण हजारांनी खातीं आशिल्ल्यान प्रत्येक फावट तें शक्य जायना. देखून अशे लावार्थी खंय रावता तांकां येवपी अडचणी तांचे बदलिल्ले बँक खातें अश्यो गजाली जाणून घेवपाक खातें सर्वेक्षण करता. पूण ह्या सर्वेक्षणांत कांय लावार्थी मरण पाविल्ले आसुनूय तांच्या खात्यांतल्यान पयशे काडटात अशी म्हायती खात्यांक मेळ्ळ्या. देखून आतां सर्वेक्षणा उपरांत त्या व्यक्ती कडच्यान हे खातें ही रक्कम वसूल करपाक पावल उबारतले. गोवा दंत महाविद्यालय आनी हॉस्पिटलाचे राष्ट्रीय शिक्षणीक धोरण एनईपीचे अधिकारी आनी वरिष्ठ प्राध्यापक डॉ संदीप अनंत लवंदे हांकां सर्वोत्तम लेख पुरस्कार फावो जाला. पुणेचे नामांकीत डॉ DY पाटील विद्यापीठान आयोजित केल्ल्या एनईपी 2020 परिषदेत हो पुरस्कार तांकां भेटयतले. पारोडा VKSS सोसायटीचे अध्यक्ष एडवोकेट उपासो गांवकार हांकां अखिल भारतीय आदिवासी कर्मचारी महासंघा वतीन समाजरत्न पुरस्कार भेटयलो. 15 डिसेंबराक अखिल भारतीय आदिवासी कर्मचारी महासंघाच्या अधिवेशनात कानपूर हांगा तांकां हो पुरस्कार प्रदान करतले. राज्य शिक्षण संचालनालयान पणजी रोटरी क्लबाच्या जोडपालवान गोंय मुक्ती दिसाच्या निमतान राज्य पांवड्यार चित्रकला सर्तीचें आयोजन केलां. 19 डिसेंबराक सकाळी 9 ते दनपारा 1 मजगती कांपाल महावीर उद्यानांत ही सर्त जातली. 6 वर्सां पिराय सकयल्या गटा खातीर तिरंगो झेंडो, 6 ते 9 वर्सां पिराय गटा खातीर राष्ट्रीय फूल पक्षी वा जनावर, 9 ते 12 वर्सां पिराय गटा खातीर मुक्ती दीस, 12 ते 15 वर्सां पिराय गटा खातीर बचत आनी खासा ताकीच्या विद्यार्थ्यां खातीर म्हजी शाळा असो विशय आसात. ह्या सर्तीक प्रवेश शुल्क ना अशें आयोजकांनी कळीत केलां. कोंकणी भास आनी संस्कृतायेची वळख जावपाक आनी ताका चालना दिवपाक मोलादीक साधन जावपा खातीर कोंकणी गिज्ञान प्रमाणपत्र भोव उपेगी थारतले. कोंकणीतल्यान मुळावें शिक्षण घेवपाची वा शिक्षणीक पांवड्यार कोंकणी विशय शिकपाची संद मेळूंक नाशिल्ल्यांक कोंकणी गिन्यानाचे चाचणीवरवी करून प्रमाणपत्र मेळोवपाची इत्सा आशिल्ल्यांक ही सुविधा उपलब्ध करपाचें थारायलां अशें पत्रकार परिशदेंत गोवा कोंकणी अकादेमीचे अध्यक्ष वसंत सावंत आनी अकादेमीचे संशोधक सहाय्यक दत्तराज नायक हांणी म्हायती दिली. गोंय सरकार वा केंद्र सरकारा वतीन प्रशासनांतल्या वेगवेगळ्या पदां खातीर कोंकणीचें गिन्यान गरजेचें म्हूण मागतात तेन्ना हें प्रमाणपत्र सरकार मान्य धरता. उमेदवाराच्या गरजेप्रमाण लेखी आनी तोंडी चाचणीवरवी ते उत्तीर्ण अर्जदाराक अकादमी 1 दिसा भितर प्रमाणपत्र दितली अशें सावंत हांणी सांगलें. आनी आतां खबरो सोंपोवच्यो पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची प्रेरणा घेवन गोंय सरकार अंत्योदय तत्वाचेर गोंयची उदरगत करता मुखेलमंत्री प्रमोद सावंत. प्रतिश्ठीत सेरेंडिपिटी कला महोत्सव राज्यांत फाल्यां सावन सुरू. आज गोंयासयत पुराय देशभरांत दत्त जल्माचो उत्सव. दिग्गज अभिनेता राज कपूर हांची आज 100वी जयंती. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. Thank you.